RRB.com पॉडकास्ट।
जीएसटी परिषदेची पुढची बैठक 20 सप्टेंबरला गोव्यात। वस्तू आणि सेवा कर परिषदेची 37वी बैठक येत्या 20 सप्टेंबरला होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक गोव्यात होणार आहे। या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। बैठकीत हेल्थकेअर सेक्टरला टॅक्स सवलत दिली जाण्याची शक्यता आहे। विद्यमान अर्थमंत्री आणि काउन्सिलच्या अध्यक्ष निर्मला सीतारमण यांची ही पहिली आउटस्टेशन मीटिंग असणार आहे। माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव गोव्यातील बैठक गेल्या वर्षी प्रलंबित राहिली होती। जीएसटी परिषदेनं यावेळी दिल्लीच्या बाहेर बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे। या बैठकीत प्रायव्हेट हेल्थकेअर सेक्टरला ITC फायदा देण्याविषयी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। गेल्या 3 महिन्यात भारतातील ऑटोमोबाईल सेक्टरला मोठा फटका बसला आहे। त्यामुळे 2 लाख तरुणांच्या नोकरीवर कुऱ्हाड ओढवली आहे। सध्याची परिस्थिती पाहता सरकारनं तातडीनं त्यात हस्तक्षेप करावा अशी मागणी होत आहे। त्यामुळे गोव्यातील परिषदेकडे आता ऑटोमोबाईल क्षेत्राचंही लक्ष लागलं आहे। परिषदेची यापूर्वीची बैठक 27 जुलैला दिल्लीत झाली होती। त्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक वाहनांवरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय झाला होता। 12% टॅक्स 5% आणण्यात आला। वाहनांसाठी चार्जर्स आणि चार्जिंग स्टेशनवरील 18% GST 5% करण्यात आला होता।